विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्रातील रेल्वेचं जाळं आणखी विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. वाढीव अर्थसंकल्पीय सहाय्य, जलद प्रकल्प अंमलबजावणी आणि व्यापक स्थानक पुनर्विकास उपक्रमाद्वारे गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक अनेक पटींनी वाढली आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रात हाती घेतलेल्या काही मुख्य प्रकल्पांमध्ये 3037 कोटी खर्चाच्या दौंड मनमाड या 236 किलोमीटर दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. येत्या 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांचा आपण आढावा घेणार असल्याचं पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितलं आहे. विविध आस्थापनांमध्ये सुरक्षा तपासणीची मागणी, पवना नदी सुधार प्रकल्प, अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योगनगरीतील अघोषित भारनियमनावर उपाययोजना करणे, याशिवाय हिंजवडीमधील आयटीएन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्ट ट्रॅक लेबर कोड प्रणाली विकसित करणे अशा 48 प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचं आमदार जगताप यांनी सांगितलं. फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद आडकर यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसरात हे पुरस्कार वितरण होणार आहे. राज्यात सध्या 13,11,808 हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. 8 साली पूर्व हंगामी ऊस लागवडीमध्ये गतवर्षीपेक्षा सुमारे 66,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड वाढली आहे. यंदाच्या सर्व हंगामात मिळून ऊस लागवडीखालील एकंदर क्षेत्र 15,00,000 हेक्टरवर पोहोचण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या गाळपासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं पीक येण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात चालू अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं जरी नुकसान झालं असलं तरी ऊस पिकासाठी हा पाऊस अन्य पिकांच्या तुलनेत लाभदायी ठरला आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे. रब्बी हंगाम वर्ष 2025 सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या 5 पिकांसाठी या पीक स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. अधिक माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तसंच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मराठी माध्यमाचा 2 वर्ष कालावधीचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम आणि इंग्रजी माध्यमाचा 3 वर्ष कालावधीचा तसंच माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम या दोन्ही अभ्यासक्रमात मोठा बदल करून नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी 10 जिल्ह्यातील घटक प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषी तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रशांत बोडके या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील विविध पिकांच्या जाती, लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हा कृषी विद्यापीठांचा मूळ उद्देश असल्याचं डॉ बोडके यांनी सांगितलं. सदरचा अभ्यासक्रम राज्यातील 4 विद्यापीठात लागू करण्याबाबतचा मानस त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील आयुष रुग्णालय सुरू होऊन 1.5 वर्ष पूर्ण होत असून उपचारांची मागणी सातत्यानं वाढत आहे. 30 खाटांच्या या रुग्णालयात पंचकर्मासारखे उपचार मोफत मिळत आहेत. रुग्णालयात सध्या योगा, आयुष, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथी उपचार उपलब्ध आहेत. आतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात 48,372 रुग्णांनी उपचार घेतले आहेत तर 6,879 नागरिकांनी पंचकर्म प्रक्रिया करून घेतली आहे. मधुमेह आणि रक्तदाबाच्या गुंतागुंती कमी करण्यासाठीही या रुग्णालयात विशेष उपचार पद्धती वापरली जाते. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुष रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी लकडे यांनी केलं आहे. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 14.9° अंश नोंदवलं गेलं. उद्याही साधारणपणे असंच तापमान राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.